रेड एफएम कहता है घर से बजाते रहो।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है फिलहाल लेकर एमएच 935 घर से लाइव हूँ आपके साथ। रेड एफएम कहता है ना घर से बजाते रहो। आणि जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसंच आज आपल्या सोबत आहे ते म्हणजे बनसोडे सर, जे आपल्याला सांगतायत की नेमकं भूगोलाचा पेपर कॅन्सल झाला, सो याबद्दलचे डिटेल्स आणि 9वी 11वीचे सुद्धा एक्झाम कॅन्सल झालेले आहेत आणि त्याबद्दलचे डिटेल्स सुद्धा ऐकणार आहोत। नमस्कार सर।
नमस्कार, मी दिलीप बनसोडे, शिक्षण अधिकारी महानगरपालिका नांदेड। बाकी तर 12वीचे पेपर संपलेले होते, 10वीचा फक्त भूगोलचा पेपर राहिलेला होता आणि अपेक्षा अशी होती की 15 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन संपेल म्हणजे कोरोना कंट्रोल मध्ये येईल, पण त्या काही अपेक्षा म्हणजे त्या अपेक्षेनुसार आपल्याला काही जमलं नाही, त्यामुळे मग आता पुढे परीक्षा म्हणजे खूप जास्ती लांब घेतलं तर निकाल पण खूप उशिरा लागते। इतर स्टेटशी जुळून घेताना विद्यार्थ्यांना ते बाहेर ऍडमिशन घेत असताना अवघड जाईल, त्यामुळे मग आता मंत्री महोदयांनी आणि शासनाने निर्णय घेतला की आपण आता ह्या जे म्हणजे एक पेपर राहिलेला आहे तो रद्द करायचा आणि त्याला पुढचे जे काही मार्क्स त्याचे कसे द्यायचे त्याचं धोरण त्यांनी 1-2-3 दिवसांमध्ये बोर्डाच्या माध्यमातून आपल्याला कळून देईल।
बातें कंटिन्यू करेंगे थोडी ही देर के बाद। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर आपल्या सोबत आज आपले नांदेडचे शिक्षण अधिकारी बनसोडे सर आहेत। इथेच थांबा, कुठेही जाऊ नका, स्टे ट्यून्ड अँड बजात रहो। स्टे इन, स्टे सेफ।